आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात लवकरच मेगा भरती प्रक्रिया सुरू करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. रेशनच्या तांदळाची खरेदी आणि वितरणातल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांची चौकशी करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश. अमूल मदर डेअरीप्रमाणे दुधाचा सामायिक ब्रँड निर्माण करण्याची राज्यपालांची सूचना. आणि आगामी जनगणनेची प्रक्रिया पुढच्या वर्षीच्या एप्रिलपासून सुरू होणार. राज्यात लवकरच मेगा भरती प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. यासंदर्भातल्या एका लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते. राज्य सरकारनं 70,000 जागांची भरती जाहीर केली होती, मात्र प्रत्यक्षात ती 1,00,000 वर पोचली आहे. आता 150 दिवसांच्या कार्यक्रमात सर्व विभागांना आकृतीबंध सुधारून भरती सेवा नियम नव्यानं तयार करण्याच्या सूचना दिल्यात. ते होताच मेगा भरती प्रक्रिया सुरू केली जाईल असं त्यांनी सांगितलं.
तात्काळ आम्ही विशेष भरती मोहीम सुरू करणार आहोत, त्याच्याकरता तयारी म्हणूनच हे आपण करतो आहोत. कारण आपल्याला हे लक्षात आलं की आपल्या भरतीला वेळ का लागतो, तर जुने आकृतीबंध आणि जुने रिक्रुटमेंट रूल्स असल्यामुळे प्रत्येक भरती कोर्टात चॅलेंज होते. आणि यावर्षी केलेली भरती 1.5 वर्ष कोर्टात लढून मग त्यांना आपल्याला त्या ठिकाणी जे काही पद आहेत ते आपल्याला द्यावे लागतात. त्यामुळे आपण हा प्रयत्न केलेला आहे आणि या माध्यमातून एकदा हा एक्सरसाइज पूर्ण करून मग मेगा भरती आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत.
150 दिवसांच्या कार्यक्रमात अनुकंपा तत्वावर प्रलंबित असलेली भरती पूर्ण केली जाणार आहे. सर्व जात वैधता तपासणी समित्या स्थापन केल्या आहेत. ही वैधता तपासणी करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे, त्यामुळे ही कारवाई अधिक पारदर्शी आणि गतिमान होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्रांना मान्यता देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. राज्यात रेशनसाठी पुरवल्या जाणाऱ्या तांदळाच्या खरेदीत आणि वितरणात भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपाची चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी तो अहवाल सादर करावा असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी हा आरोप केला होता. त्यावरच्या प्रश्नादरम्यान अध्यक्षांनी हे आदेश दिले. राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये औषध खरेदीसाठी स्थानिक प्रशासनाला एकूण अर्थसंकल्पाच्या तरतुदीच्या 30% औषध खरेदीचे अधिकार दिले असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. ही खरेदी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या स्वतंत्र प्राधिकरणामार्फत केली जाते, मात्र औषध खरेदीला विलंब होत असेल तर औषधं तातडीनं उपलब्ध व्हावीत यासाठी स्थानिक प्रशासनाला हे अधिकार दिले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा इथं सुरू असलेल्या तेल भेसळी प्रकरणी संबंधित कारखाना तातडीनं बंद करून संबंधित अन्न आणि औषध प्रशासन सह आयुक्त तसंच सहाय्यक आयुक्त यांना निलंबित करण्याची घोषणा या विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. कोणत्याही खासदारांना मराठी माणसाच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार नाही असं निवेदन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत दिलं. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर ते बोलत होते. कायद्याच्या चौकटीत राहून आपलं मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे, मात्र मराठी माणूस कोणी फेकलेल्या तुकड्यांवर जगत नाही. देशाच्या जीडीपीतलं मराठी माणसाचं योगदान काय आहे याची माहिती त्या खासदारांनी घ्यावी असा सल्ला त्यांनी नाव न घेता दुबे यांना दिला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारनं मांडलेल्या 57,509,70,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांपैकी काही निवडक विभागांच्या मागण्यांवर विधानसभेत चर्चा सुरू झाली. या मागण्यांना विरोध करताना ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 3 महिन्यांनी इतक्या मोठ्या रकमेच्या पुरवणी मागण्या मांडणं हे राज्यात आर्थिक नियोजन आणि खर्चाचं तारतम्य नसल्याचं लक्षण आहे अशी टीका त्यांनी केली. छत्रपती संभाजीनगरमधल्या एका हॉटेलच्या वादग्रस्त टेंडर प्रकरणी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलावर नियमबाह्य सहभागाचा आरोप आज विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. त्यावर याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. ही प्रक्रिया रद्द केली आहे आणि नव्यानं सर्व काही पारदर्शक पद्धतीनं केलं जाईल असं ते म्हणाले. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला हक्कभंग प्रस्ताव आज विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मंजूर केला. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपाचे विधान परिषदेतले गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत कुणाल कामरा यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. सभापती राम शिंदे यांनी या प्रस्तावाला आज मंजुरी दिली असून हा प्रस्ताव आता विधान परिषदेच्या हक्कभंग समितीकडे पुढच्या चौकशीसाठी पाठवला आहे. महाराष्ट्रानं दूध उत्पादनात सहकाराच्या माध्यमातून अमूल मदर डेअरीप्रमाणे दुधाचा सामायिक ब्रँड निर्माण करावा अशी सूचना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केली. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष तसंच सहकार मंत्रालय स्थापना दिनानिमित्त आज राजभवनात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सहकार यशस्वी झाला तरच विकास सर्वसमावेशक होईल असंही ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आगामी जनगणनेची प्रक्रिया पुढच्या वर्षीच्या एप्रिलपासून सुरू होणार असल्याचं नोंदणी महासंचालक आणि जनगणना आयुक्त कार्यालयानं आज समाज माध्यमावर जाहीर केलं. सुरुवातीला घरांची नोंदणी आणि मोजणी होईल, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची गणना होईल, त्यात जातनिहाय जनगणनेचा समावेश असेल असं त्यांनी कळवलं आहे. यासाठी 1 जानेवारी 2026 ते 31 मार्च 2027 दरम्यान प्रशासकीय सीमारेषांमध्ये कुठलेही बदल करू नयेत असं आवाहन जनगणना आयुक्तांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. आदिवासींनी आपली बलस्थानं ओळखून विविध क्षेत्रात प्रगतीची भरारी मारली पाहिजे अशी अपेक्षा ज्येष्ठ लेखक डॉ श्रीपाल सबनीस यांनी आज पुण्यात व्यक्त केली. आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्था बल्लारपूर आणि विदिशा विचारमंच पुणे यांच्याद्वारे आयोजित 8व्या आदिवासी उलगुलान विविध साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या संमेलनाचं उद्घाटन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या हस्ते ग्रंथपूजन आणि माडी यांच्या हकुमी या वाद्याच्या वादनानं झालं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या त्या ठिकाणच्या परिस्थिती बघून लढवल्या जातील, याबाबतचा निर्णय आम्हाला आमचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस जे सांगतील तो त्यावेळी निर्णय आम्ही घेऊ असं भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच ते परभणी इथं आले, त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर इथल्या विद्यादीप बालगृहातल्या 9 मुली निघून गेल्याच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगानं दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालकांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत. 30 जून रोजी या मुली पळून गेल्या होत्या, त्यापैकी 8 मुली सापडल्या आहेत. महापालिकेच्या प्रलंबित प्रकल्पांना वेग आला पाहिजे आणि त्यात प्रकल्पबाधितांना घरं दिली जात असताना मोकळ्या जागेवर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. हवामान. राज्यात येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात लवकरच मेगा भरती प्रक्रिया सुरू करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. रेशनच्या तांदळाची खरेदी आणि वितरणातल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश. अमूल मदर डेअरीप्रमाणे दुधाचा सामायिक ब्रँड निर्माण करण्याची राज्यपालांची सूचना आणि आगामी जनगणनेची प्रक्रिया पुढच्या वर्षीच्या एप्रिलपासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.